सो सध्या COVID-19 बद्दल बऱ्याच ठिकाणावर याची जनजागृती केली जाते. मग रेडिओ असेल, टीव्ही असेल, न्यूजपेपर असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्या माध्यमातून याविषयी अवेअरनेस लोकांमध्ये पोहोचवला जातोय. पण काही लोक पर्सनली पण याबद्दल लोकांना अवेअर करतात. अशीच एक व्यक्ती सध्या पुण्यामध्ये आहे. हे गृहस्थ जे आहेत ना, ते सध्या पुण्यामध्ये लोकांमध्ये या COVID-19 विषयीचं अवेअरनेस करतात, लोकांमध्ये जनजागृती करतात, पण अगदी हटक्या पद्धतीनं, अगदी क्रिएटिव्ह आणि अनोख्या पद्धतीनं. नेमकं काय करतात ते, तर हे जे गृहस्थ आहे ना, त्यांनी आपल्या गाडीवर काही स्लोगन्स बनवलेत कोरोना विषयीचे, जे लोकांमध्ये जनजागृती करतील असे. आणि कोरोना विषयाचं जे चित्र आहे ना, तसं त्यांनी एक हेल्मेट बनवलंय. सो हे गृहस्थ जे, त्यांचं नाव आहे राजेश मांढरे. आणि राजेश मांढरे हे हेल्मेट घालून पुणे शहरातील काही भागामध्ये सकाळी फिरतात आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करतात. त्यांच्याकडे एक माईक आहे, एक कॅसेट आहे, त्यातून ते लोकांमध्ये जनजागृती करतात. आणि हे स्लोगन्स आणि त्यांची ती अनोखी पद्धत बघून लोकांनाही अगदी आश्चर्य वाटतं की नेमकं काय बाबा आहे. सो आज हेच राजेश मांढरे आज आपल्यासोबत असणार आहेत 93.5 रेड एफ एम. मी अभिनीत तुमच्यासोबत आहे. तुम्हाला सांगतोय, घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, बजाते राहा.